आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांपेक्षा अधिक मालमत्ता कार्डांचं दूरस्थ पद्धतीनं आज वितरण. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात. राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरुज्जीवनासाठी 11,440 कोटी रुपयांचा निधी मंजूर. इस्रायल संरक्षण मंत्रिमंडळाकडून युद्धविरामाला मंजुरी. 19 वर्षांखालील महिलांच्या 20 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आज मलेशियात सुरुवात. आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांपेक्षा अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण होणार आहे. देशातल्या गावांचं सशक्तीकरण आणि सुशासनासाठी हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 50,000 अधिक गावांमध्ये ही कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातल्या मालमत्ता धारकांना नोंदणीचा अधिकार प्रदान करून आर्थिक बदलांना प्रोत्साहन देणं हा योजनेचा उद्देश आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्र तसंच अवकाश मोहिमांना सहाय्य करण्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या दिगंतर या स्कॉट अभियानातील स्टार्टअपच्या यशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अंतराळ स्थितीविषयी जागरुकता वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ उद्योगाकडून मिळालेलं हे महत्वपूर्ण योगदान असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दुसऱ्या एका संदेशामध्ये पंतप्रधानांनी पीएम इंटर्नशिप योजनेच्या उत्साहवर्धक परिणामांविषयी समाधान व्यक्त केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारल्यामुळे देश विश्वनेता म्हणून प्रस्थापित असल्याबद्दल त्यांनी आनंद या संदेशात व्यक्त केला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रुसेल्स दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाच्या आयुक्त मारोस सेफकोविक यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये भारत युरोपियन महासंघादरम्यान मुक्त व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी आणि इतर द्विपक्षीय व्यापार बाबींच्या अनुषंगानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिल कालावधीत सुरु राहणार आहे. राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 11,440 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. आंध्र प्रदेशस्थित ही कंपनी पोलाद उत्पादनासाठी महत्वाची आहे. या निधीमुळे कंपनीत काम करणारे कर्मचारी आणि सर्व संबंधित आस्थापनांना दिलासा मिळणार असल्याचं वैष्णव यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दावोसमध्ये येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्या उद्देशानं हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा ते दावोस इथं झालेल्या आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात राज्याला 5व्या क्रमांकावरून 1व्या क्रमांकावर आणण्यात याचं महत्वाचं योगदान होतं. या भेटीदरम्यान अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकार अन्नधान्याची उपलब्धता आणि बाजारातल्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या वर्षी तुरडाईचं उत्पादन 35 लाख टनांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% अधिक असेल. तर मुगडाईच्या उत्पादनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होईल. तर खरीप कांद्याचं उत्पादनही अधिक होण्याचा अंदाज मंत्रालयानं व्यक्त केला आहे. देशभरातील बँकांनी सर्व ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेने काल दिले. बँकांमधील ठेवींसाठी दावेदार उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या सदस्यांच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आणि संबंधितांना त्रास कमी करण्यासाठी नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेतील मंडळानं ग्राहक सेवा समितीच्या माध्यमातून नामांकन नोंदणीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना आरबीआयनं दिल्या आहेत. यावर्षी 31 मार्चपासून तिमाही आधारावर आरबीआयच्या दक्ष पोर्टलवर प्रगतीचा अहवाल सादर करावा लागणार आहे असंही काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्हिडिओ सामायिक करणाऱ्या टिकटॉक या मंचावर कालपासून राष्ट्रव्यापी निर्बंध घालण्याच्या कायद्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. चीनची मालकी असलेला हा मंच अमेरिकेतल्या उद्योजकाला विकेपर्यंत हे निर्बंध सुरू राहतील. या अॅपच्या माध्यमातून दुष्प्रचार करणं आणि वापरकर्त्याच्या माहितीची छेडछाड करण्यासाठी चीन याचा वापर करू शकतं असं अमेरिकेच्या सभागृह सदस्यांनी न्यायालयात सांगितलं. या अॅपवर बंदी घालणाऱ्या भारतासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स आणि नेदरलँडसह अनेक देशांच्या रांगेत आता अमेरिकेचाही समावेश झाला आहे. इस्रायलच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं काल हमासबरोबर युद्धकैद्यांची सुटका आणि युद्धविरामाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळानं सरकारला तशी शिफारस केली आहे. गाझाच्या इतिहासात सर्वात घातक संघर्षांपैकी एक असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे मोठं पाऊल असेल. कतार, अमेरिका आणि इजिप्त यांनी वाटाघाटीतून झालेल्या या करामुळे दोन्ही बाजूंकडील मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीचा संघर्ष थांबेल. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं काल दिलेल्या माहितीनुसार संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं सर्व राजकीय, सुरक्षा आणि मानवतावादी पैलूंचं मूल्यांकन केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली. प्रस्तावित करार रविवारपासून अंमलात येईल. या कराला अंतिम मंजुरी देण्यासाठी आज इस्रायली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. रशियातील सैन्यदलात काम करणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिली. आतापर्यंत रशियन सैन्यदलासाठी काम करणारे 96 भारतीय मायदेशी परतले आहेत असंही ते म्हणाले. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजल्स भागात लागलेल्या भीषण आगीत किमान 27 लोक मारले गेले तर आठवडाभराहून अधिक काळ लागलेल्या आगीत 12,300 अधिक इमारती ध्वस्त झाल्या आहेत. पॅलेस्टेट्सच्या आगीत 23,713 एकर जमीन होरपळली आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगल आणि अग्निसंरक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार 22% भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डीच्या जोडीचा सामना मलेशियाच्या जोडीशी होणार आहे. दिल्लीत आज संध्याकाळी हा सामना होईल. काल उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीला 21-10, 21-17 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. आयसीसीच्या 19 वर्षाखालील महिलांच्या 20 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात होत आहे. यामध्ये 19 संघ सहभागी होत आहेत. या संघांची 4 गटात विभागणी केली असून भारताच्या गटात मलेशिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज असेल. भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्ट इंडिजबरोबर होणार आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष संघानं श्रीलंका संघावर 140 अशी मात केली. रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमण्य उत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा मानकरी ठरला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील महिला संघानं बांगलादेशावर 109-16 असा विजय मिळवला. कालच्या सामन्यासाठी अश्विनी शिंदे सर्वोत्तम खेळाडू आणि रितू राणीसेन उत्कृष्ट बचाव खेळाडू ठरली. हवामान. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि चंदीगडमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमालयातील पश्चिम भाग, ओडिशा, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यात पुढील 2 दिवस दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांपेक्षा अधिक संपत्ती कार्डांचं दूरस्थ पद्धतीनं आज वितरण होणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात. राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरुज्जीवनासाठी 11,440 कोटी रुपयांचा निधी मंजूर. इस्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाकडून युद्धविरामाला मंजुरी. 19 वर्षाखालील महिलांच्या 20 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आज मलेशियात सुरुवात. आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांची उपांत्य फेरी धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.